आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 जानेवारी 2024. विषय सत्य. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता. परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला सोडवले आहेस. उत्तरदायी वाचन. योहान. येशूने उत्तर दिले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो, मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे, तशीच मीही तुम्हांवर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. दडा उपदेश. बायबल पासून मत्ते. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्ते. येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर होऊन होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले, तरुण मुला, काळजी करू नकोस, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे. त्यांचे विचार ओळखून येशू म्हणला, तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चालू लाग असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपला बिछाना घे आणि घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. योहान. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या यहुदी लोकांना तो म्हणाला, तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करेल. यहुदी लोकांनी उत्तर दिले, आम्ही अब्राहमाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो, तर आम्ही मोकळे हो असे तुम्ही का म्हणता? येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही, परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. योहान. आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्य करता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सहाय्य करता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो, तो तुमच्या मध्ये वास करेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात. मी तुमच्या मध्ये आहे. ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तो असा आहे की जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर पिता प्रीती करील. मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन. मग यहुदा इस्करियोत नव्हे त्याला म्हणाला, पण प्रभू तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही? येशूने उत्तर दिले, जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझी शिकवण पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्या बरोबर राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत, ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत. मी तुम्हाजवळ राहत असतानाच तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो सहाय्य करता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल. आणि ज्या गोष्टी मी तुम्हा सांगितल्या त्या सर्वांची तुम्हा साठवण करून देईल. प्रेषितांची अकृत्ये म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्या मध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठविले. देवदूत म्हणाला, लवकर उठ. तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, कपडे घाल व तुझ्या वाहना घाल. मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये. मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नेमके काय घडले आणि तो म्हणाला, आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माईयाकडे पाठविला व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहुदी लोकांना वाटले की माझा छळ होईल, पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे. या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरियेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. योहानाला मार्क असेही म्हणत. पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचे सुद्धा विसरून गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, पेत्र दाराजवळ उभा आहे. विश्वासणारे रुदाला म्हणाले, तू बावचळलीस, परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे. असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, तो पेत्राचा दूत असला पाहिजे. पण पेत्र बाहेरून दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले. मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला, याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा. मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. करिंथकरांस प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य रोग टाळण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी सत्याच्या शक्तीने दैवी आत्म्याच्या भौतिक इंद्रियांचे स्वप्न तोडले पाहिजे. सत्याला चुकीची जाणीव नसते, प्रेमात द्वेषाची भावना नसते, जीवनाचा मृत्यूशी काहीही संबंध नाही. सत्य जीवन आणि प्रेम हे स्वतःच्या विपरीत प्रत्येक गोष्टीचा नाश करण्याचा नियम आहे, कारण ते देवाशिवाय काहीही घोषित करत नाहीत. सत्याला सुरुवात नसते. दैवी मन हा मनुष्याचा आत्मा आहे आणि मनुष्याला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो. मनुष्याला भौतिक आधारापासून निर्माण केले गेले नाही किंवा भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही, जे आत्म्याने कधीही केले नाही. त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये मनाच्या उच्च कायद्यामध्ये आहे. वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचार याच्या ख्रिस्तासारखी समज विचार आणि प्रात्यक्षिकाचा आधार म्हणून परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना समाविष्ट करते. आत्मा आणि त्याचे गुणधर्म मनुष्याद्वारे कायमस्वरूपी प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले, अंधांना दृष्टी दिली, बहिर्यांना श्रवण केले, पांगळ्यांना पाय दिले. अशा प्रकारे मानवी मन आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक क्रिया प्रकाशात आणली आणि आत्मा आणि मोक्ष बद्दल अधिक चांगली समज देणे. येशूने एकाच अधिभौतिक प्रक्रियेद्वारे आजार आणि पाप बरे केले. रोगाच्या तसेच पापाच्या उपचारांमध्ये सत्याच्या सामर्थ्याचा लेखकाने शोध लावल्यापासून तिची प्रणाली पूर्णपणे तपासली गेली आहे आणि ती अभावी आढळली नाही. परंतु ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाच्या आज्ञाधारकपणे जगले पाहिजे. या विज्ञानाच्या पूर्ण सामर्थ्याचा विकास करण्यासाठी भौतिक इंद्रियांच्या विसंगतींना आध्यात्मिक अर्थाच्या सुसंवादाने उत्पन्न केले पाहिजे. जरी संगीताचे विज्ञान खोटे स्वर सुधारते आणि आवाजाला गोड एकरूप देते, धर्मशास्त्र आणि भौतिकशास्त्र शिकवते की आत्मा आणि पदार्थ दोन्ही वास्तविक आणि चांगले आहेत, तर वस्तुस्थिती अशी आहे की आत्मा चांगला आणि वास्तविक आहे आणि पदार्थ आत्म्याच्या विरुद्ध आहे. प्रश्न सत्य काय आहे याचे उत्तर प्रात्यक्षिकाद्वारे दिले जाते. रोग आणि पाप दोन्ही बरे करून आणि हे प्रात्यक्षिक दाखवते की ख्रिश्चन उपचार सर्वात जास्त आरोग्य प्रदान करते आणि सर्वोत्तम पुरुष बनवते. या आधारावर ख्रिश्चन सायन्स मध्ये निष्पक्ष लढा होईल. शतकानुशतके डॉक्टरांनी भौतिक उपायांचा वापर करून आजाराचा सामना केला आहे, पण प्रश्न पडतो की या प्रॅक्टिशनर्समुळे आजार कमी आहेत का? एक जोमदार नाही हा दोन संबंधित तथ्यांवरून वजा करता येणारा प्रतिसाद आहे. अँटेडिलुवियन्सचे प्रतिष्ठित दीर्घायुष्य आणि जलप्रलयानंतर रोगांचा वेगवान गुणाकार आणि वाढलेली हिंसा. सेम्पर पॅराटस हे सत्याचे बोधवाक्य आहे. क्वेकरीचा इतका त्रास पाहिल्यानंतर लेखकाला ते ख्रिश्चन सायन्स पासून दूर ठेवायचे आहे. जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी सत्याची दुधारी तलवार प्रत्येक दिशेने फिरली पाहिजे. जर आत्मा किंवा दैवी प्रेमाची शक्ती सत्याची साक्ष देत असेल तर हा अल्टिमेटम आहे वैज्ञानिक मार्ग आहे आणि उपचार तात्काळ आहे. सर्व आजाराचे कारण आणि पायाभय अज्ञान किंवा पाप आहे. रोग नेहमी चुकीच्या अर्थाने मानसिक मनोरंजनासाठी प्रेरित होतो, नष्ट होत नाही. रोग ही विचारांची बाह्य प्रतिमा आहे. सत्य स्वातंत्र्याचे घटक आणते. त्याच्या बॅनरवर आत्मा प्रेरित ब्रीदवाक्य आहे. गुलामगिरी नाहीशी झाली आहे. देवाच्या सामर्थ्याने बंदीवानाची सुटका होते. कोणतीही शक्ती दैवी प्रेमाचा सामना करू शकत नाही. ही कथित शक्ती कोणती जी स्वतःला देवाचा विरोध करते? ते कुठून येते? असे काय आहे जे मनुष्याला पाप, आजार आणि मृत्यू यांच्या लोखंडी बेड्यांनी बांधते? जे काही माणसाला गुलाम बनवतात ते दैवी सरकारला विरोध करतात. सत्य माणसाला मुक्त करते. प्रथम सत्य त्याच्या अनुयायांच्या अल्पतेने आणि विश्वासूपणाने कधी पुढे जाते हे तुम्हाला कदाचित कळेल. अशा प्रकारे काळाची वाटचाल स्वातंत्र्याचा ध्वज घेऊन पुढे जाते. या जगाच्या शक्ती लढतील आणि त्यांच्या प्रेक्षकांना आज्ञा देतील की जोपर्यंत सत्य त्यांच्या सिस्टमची सदस्यता घेत नाही तोपर्यंत गार्डच्या पुढे जाऊ देऊ नका. पण विज्ञान टोकदार संगीनाकडे लक्ष देत नाही, पुढे कूच करते. नेहमी काही ना काही कोलाहल असतो पण सत्याचा दर्जा गाठला जातो. मनुष्याच्या हक्कांचे आकलन करून आपण सर्व दडपशाहीच्या नाशाचा अंदाज लावू शकत नाही. गुलामगिरी ही माणसाची वैध अवस्था नाही. देवाने माणसाला मुक्त केले. पॉल म्हणाला, मी जन्मतः मुक्त होतो. सर्व पुरुष मुक्त असावेत. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे. प्रेम आणि सत्य मुक्त करतात परंतु वाईट आणि चूक कैदेत नेतात. ख्रिस्ताचा नियम किंवा सत्य सर्व गोष्टी आत्म्याला शक्य करते, परंतु पदार्थाचे तथाकथित नियम आत्म्याला काही उपयोग होणार नाहीत आणि भौतिकवादी नियमांचे पालन करण्याची मागणी करतील. अशा प्रकारे एक देव, एक कायदा निर्माता याच्या आधारापासून दूर जातील. देवाने सुसंवादाचे नियम तयार केले आहेत तसे समजणे चूक आहे. मतभेदांना निसर्गाचा किंवा दैवी नियमाचा आधार नसतो. तथापि बरेच काही उलट बोलले जाते. सत्य सर्व दुष्कृत्य आणि भौतिकवादी पद्धतींना वास्तविक आध्यात्मिक कायद्याने बाहेर टाकते. हा कायदा जो अंधांना दृष्टी देतो, बहिर्यांना ऐकतो, मुकांना आवाज देतो, लंगड्याला पाय देतो. ख्रिस्त उपचाराचे असीम सत्य या युगात शांत लहान आवाज द्वारे आले आहे. मूक उच्चार आणि दैवी अभिषेक द्वारे जे ख्रिस्ती धर्माचे फायदेशीर प्रभाव जलद आणि वाढवते. या प्रकाशाच्या ओळीत माझ्या आशेची म्हणजे विद्यार्थ्याची उच्च साध्यता पाहण्याची मला इच्छा आहे. कारण सत्य अनंत आहे, त्रुटी काहीही नाही म्हणून ओळखली पाहिजे. कारण सत्य हे चांगुलपणामध्ये सर्व शक्तिमान आहे. त्रुटी सत्याच्या विरुद्ध शक्ती नाही. वाईट हे शून्यतेचे प्रतिरूप आहे. सर्वात मोठी चूक ही सर्वोच्च उजव्याच्या उलट आहे. विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास सत्य वास्तविक आहे आणि त्रुटी अवास्तव आहे. सत्यापुढे चूक ही भ्याड आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.